डेंग्यूचा ताप हा कसा ओळखावा? डेंग्यू हा का होतो आणि डेंग्यू हा कोणत्या इन्सेक्टमुळे होतो? तर मंडळी, साधारणपणे आपण आज डेंग्यू म्हणजे काय, साधारणपणे डेंग्यूमुळे लक्षणं काय असतात, लक्षणं कशी ओळखावी, याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि द हाऊस ऑफ हेल्थ रिसर्च आणि चिल्ड्रन्स डॉक्टर या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, साधारण डेंग्यू फीवर जर का म्हणालो तर साधारण डेंग्यू जो आहे हा साधारणपणे जिथे ट्रॉपिकल एरियाज आहे, जसं की एशिया आलं, आफ्रिका आलं, ज्या ठिकाणी जास्त झाडी आहेत, ठीक आहे, मार्शी लँड जिकडे जास्त आहे, त्या ठिकाणी पाणी लवकर साठू शकतं, तर अशा ठिकाणी मंडळी साधारणपणे मच्छर हे जास्त प्रमाणामध्ये तिकडे वाढतात आणि त्यामुळे ते चावल्यामुळे हा आजार हा इन्सेक्ट्सनी आपल्याला ट्रान्समिट होतो. तर मंडळी, जर का आपण ह्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर का बघितलं तर काही वर्षांमध्ये, भरपूर वर्षांमध्ये ह्या डेंग्यू फीवर हा वाढलेला आहे. तर साधारण डेंग्यू म्हणालो तर हा एक अक्यूट आजार आहे, म्हणजे साधारण लगेच होणारा, म्हणजे मच्छर चावल्यानंतर साधारणपणे आपल्याला एक 7 ते 8 दिवसांमध्ये लक्षणं जाणवणं. तर मंडळी, आता लक्षात घ्या की डेंग्यू हा कसा ओळखावा. तर ज्या व्यक्तीला वारंवार डोकं दुखत असेल, ताप येत असेल, मसल पेन होत असेल किंवा जॉईंट पेन होत असेल, त्यासोबत अंगावरती खाज येत असेल, रॅशेस आले असतील, मळमळ होते, उलटी होते, अशा प्रकारची ही कॉमन लक्षणं ही डेंग्यूमध्ये असतात. आणि जेव्हा तुम्हाला अशी लक्षणं होत आहेत मंडळी, तर त्वरित जाऊन तुम्ही एक तुमचं CBC करून घ्या. जर का तुम्ही ट्रॅव्हलर असाल किंवा अशा ठिकाणी तुम्ही जाऊन आला आहात जिथे तुम्हाला मच्छर चावला असं तुम्हाला वाटतंय, आणि जर का ह्या पावसाळी सीझनमध्ये तुम्हाला जर का अशी लक्षणं जाणवत असतील, तर अवश्य जाऊन तुमचं कम्प्लीट ब्लड काउंट ही चाचणी लॅबोरेटरीमध्ये करा. साधारणपणे 300 ही टेस्ट होऊन जाते. तर ह्या टेस्टमधून मंडळी तुमचं प्लेटलेट काउंट आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. तर साधारणपणे लक्षात घ्या की जेव्हा डेंग्यू होतो तर त्याचा इन्क्युबेशन पिरियड, म्हणजे साधारण जेव्हा आपल्याला मच्छर चावतो तर त्याच्या 4 ते 6 दिवसांनंतर तुम्हाला साधारणपणे लक्षणं दिसायला चालू होतात, जसं की ताप, थंडी वाजून ताप येणं, डोकं दुखणं, इवन डोळ्याच्या मागे दुखणं आणि कंबर दुखत राहणं. तर मंडळी लक्षात घ्या, साधारण हा जो ताप असतो हा 39 ते 40 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे साधारणपणे तुम्ही जर का 103-104 डिग्री इतका फॅरनहाइट इतका ताप असू शकतो, आणि हा साधारणपणे कंटिन्युअसली असू शकतो किंवा रेमिशन पण असतं. तर मंडळी, हा जो ताप असतो हा साधारणपणे पहिले 1 ते 2 दिवसामध्ये इंटेन्स स्पाईकला असतो, म्हणजे साधारण तुम्हाला 101, 102, 103 एवढा ताप हा तुम्हाला दिसणार, आणि साधारणपणे हा ताप 5 ते 7 दिवसापर्यंत राहतो, पण हळूहळू विथ द मेडिसिन्स हा कमी येतो. तर जेव्हा तुम्ही मंडळी CBC करता आणि त्याच्यामध्ये जर का तुमचे प्लेटलेट हे 1.5 लाखापेक्षा कमी असतील किंवा less than 1 lakh असतील, तर अशा वेळी तुम्हाला ॲडमिट होऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या की डेंग्यूसाठी अशी काही स्पेसिफिक ट्रीटमेंट कुठेही नाही आहे, फक्त आपल्याला सपोर्टिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट, जसं की उलटी आली की उलटीचं औषध द्या, ताप आला की तापच औषध द्या, अशा प्रकारचं मॅनेजमेंट IPD थ्रू तुम्हाला दिलं जातं. तर अशावेळी जर का तुम्हाला वीकनेस भरपूर वाटत असेल तर अशावेळी ॲडमिट होऊन प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतलेलं योग्य, किंवा जर का तुम्हाला बेटर वाटत असेल पण प्लेटलेट काउंट कमी असतील तर अशावेळी तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सल्ट करून डे केअरवरती उपचार पद्धतीही घेऊ शकता. तर लक्षात घ्या की साधारणपणे जेव्हा आपल्याला ताप येत असतो त्यासोबत तुम्हाला शरीरावरती पूर्णपणे रॅश येऊ शकते, त्यालाच आपण इरिडेमॅटस रॅश म्हणतो, जे पहिल्या 24 ते 48 तासामध्ये येतं. तर आता ही रॅश येण्याचे असे ठराविक चॅनल जर का पकडले तर मोस्टली तोंडावर येऊ शकतं, छातीवर येऊ शकतं, हातापायांवर येऊ शकतं, तुमच्या पाम्सवरती म्हणजे तुमच्या हातावरती, तुमच्या तळव्यांवरती येऊ शकतं आणि ते 1 ते 5 दिवसपर्यंत राहू शकतं. तर मंडळी, फिजिकल एक्झामिनेशन जेव्हा करतात तेव्हा साधारणपणे रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आणि लिम्फॅडिनोपॅथी हे 2 महत्त्वाची लक्षणं दिसतात. म्हणजे साधारणपणे हृदयाचे ठोके जे असतात मंडळी, तर साधारण हृदयाचे ठोके जे असतात ते less than 60 तुम्हाला लागणार पर मिनिट, आणि ज्या ज्या ठिकाणी जिथे लिम्फ नोड्स असतात म्हणजे मानेमध्ये कुठेतरी अशा गाठी लागणार. जेव्हा आपण रक्ताची तपासणी करतो त्याच्यामध्ये ल्युकोपेनिया म्हणजे पांढऱ्या पेशी जे असतात त्याला टोटल काउंट म्हणतात, तो कमी होतो. न्यूट्रोपेनिया म्हणजेच जे न्यूट्रोफिल्स असतात त्याचं पर्सेंटेज हे वाढलं जातं. आणि थ्रम्बोसाइटोपेनिया म्हणजेच प्लेटलेट काउंट जे असतात हे कमी व्हायला लागतात. हे साधारण तुम्हाला डेंग्यू झाल्यापासून 3 ते 8 दिवसापर्यंत फॉल होण्याचे चान्सेस असतात. तर महत्त्वाचं मंडळी, थ्रम्बोसाइटोपेनिया म्हणजेच प्लेटलेट कमी होण्याचे 2 कारण आहेत. एक तर असतं की इम्पेड मेगा कॅरिओसाइट प्रोडक्शन आणि दुसरं आहे की इन्क्रीज प्लेटलेट डिस्ट्रक्शन. म्हणजे साधारणपणे जे तयार होणारे जे सेल्स असतात तर ते प्रॉपरली तयार होत नाही, बिकॉज व्हायरल इन्फेक्शन असतं, आणि जे आहेत ते प्लेटलेट्स तयार झालेले ते डिस्ट्रक्ट केले जातात, म्हणजेच मारले जातात. आणि जेव्हा प्लेटलेट्सची अबनॉर्मॅलिटी होते तर दॅट रिझल्ट्स इन टू ब्लिडिंग, म्हणजेच रक्तस्राव होतो. तर लक्षात घ्या की निसर्गाला तर लक्षात घ्या प्लेटलेट्सना निसर्गाने क्लॉटिंग करण्यासाठी, क्लॉटिंग बॉडीमध्ये होण्यासाठी हे कार्य दिलेलं आहे. तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्लेटलेट नसतील आणि ह्या व्हायरल इन्फेक्शनमुळे आहेत त्या प्लेटलेट्सही मेल्या जातात, मारल्या जातात, तर अशावेळी तुम्हाला इंटरनल ब्लिडिंग होतं. तर आता ब्लिडिंग होणार म्हणजेच काय? एक आहे की तुमच्या शरीरावरती एकदम पेटिकल हेमोरेजेस, म्हणजे छोटे छोटे लाल लाल चट्टे येणार. दुसरं म्हणजे नाकातून तोंडातून रक्त येणार, संडास वाटे लघवी वाटे रक्त जाण्याची शक्यता असते. पाळी आली असेल तर जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होणार. तर मंडळी लक्षात घ्या की ह्या गोष्टी ज्या असतात, जेव्हा प्लाझ्मा लीक होत असतो बॉडीमध्ये तर तेव्हा ही लक्षणं दिसून येतात, आणि तेव्हा आपण डेंग्यू हिमरेजिक फीवर असं हे निदान करण्यासाठी चान्स येऊ शकतो. तर जेव्हा तुम्हाला डेंग्यू आहे असं कळतं तर साधारणपणे कोणत्या चाचण्या करणं महत्त्वाचं आहे ज्याच्यावरून आपण तुम्हाला डेंग्यू आहे हे लॅबोरेटरी टेस्टने कन्फर्म करू शकतो. तर सर्वात प्रथम जे CBC, त्याच्यावरून तुम्हाला शंका येऊ शकते. दुसरं आहे की डेंग्यू ट्रायो, म्हणजे त्याच्यामध्ये सरळ डेंग्यू IgG IgM ही चाचणी ही केली जाते, आणि डेंग्यू NS1. तर साधारणपणे मंडळी जर का IgM तुमचा पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला रिसेंट इन्फेक्शन, म्हणजे आत्ताच झालेलं इन्फेक्शन आहे. जर का तुमचं IgG पॉझिटिव्ह आलं, म्हणजेच तुम्हाला पूर्वी आधी कधी डेंग्यू होऊन गेलेला आहे आणि त्याचा हा सिक्वेल असेल. NS1 म्हणजे हा एक व्हायरसचा प्रकार आहे जो तुम्हाला इन्फेक्शन झालेला आहे. तर आता डेंग्यूची ट्रीटमेंट म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं मंडळी, जर का तुमचे 1.5 लाखापर्यंत प्लेटलेट किंवा 1 लाखाच्या आत प्लेटलेट असतील तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला ॲडमिशनची गरज आहे का हे तुमचे फिजिशियन ठरवतात. जर का डे केअरवरती केलं तर त्या हिशोबाने तुम्हाला जेवढं जास्त फ्लूड इनटेक देण्यात येईल तितकं तुम्ही घ्यावं. तुम्हाला ओरलीही जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जाईल. त्याच्यासोबत तुम्हाला काही इंजेक्शनचा कोर्स असतो, तो इंजेक्शन्स देतात, आणि विटॅमिन C युक्त आणि पपयाचे काही मेडिसिन्स किंवा पपईपासून बनवलेले जे मेडिसिन्स असतात आणि फळं असतील ते तुम्हाला खाण्याचा सल्ला देतात. तर आता महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. जर का तुमचं ब्लड प्रेशर लोअर साईड असेल, म्हणजे 160 असेल, तर अशावेळी पाण्याचे इंटेक व्यवस्थित आहे का, मल्टीविटॅमिन्स तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे का, ह्याचा सगळं जाच तुम्ही जेव्हा ॲडमिट होता तेव्हा केलं जातं, आणि परीक्षणावरून त्या हिशोबाने तुम्हाला औषध पाण्याचा कोर्सा दिला जातो. तर आता प्रिव्हेंशन अँड कंट्रोल, म्हणजेच डेंग्यू होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट, मच्छर कमी करणं, म्हणजे ज्या ठिकाणी लाईव्ह आणि ब्रीड मच्छर तयार होत असतील, म्हणजे साधारणपणे जे स्टॅग्नंट वॉटर, जे साचलेलं पाणी असेल, तर ते साचू द्यायचं नाही तुमच्या घराभोवती, त्याच्याने मच्छरचं ब्रीडिंग हे कमी होणार. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेक्टर कंट्रोल करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे इन्सेक्ट रिपेलंट्स किंवा इनडोर इन्सेक्टिसाइडचे काही स्प्रेज असतात ते तुम्ही वापरणं महत्त्वाचं आहे. मॉस्किटो नेट्स वापरणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला साचवणं बंद करा. त्यानेसुद्धा ब्रीडिंग हे मच्छरांचं वाढतं, आणि ज्या ठिकाणी स्लम एरियाज आहे तिथेही मच्छरांचं ब्रीडिंग हे खूप प्रमाणात वाढतं. तर महत्त्वाची नोट म्हणजे मंडळी, डेंग्यू फीवर हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे, म्हणजे हा स्वतः स्वतः बरा होणारा आजार आहे. फक्त जेव्हा तुम्हाला एखाद्या डॉक्टरची हेल्प गरज पडत असेल, जर का तुम्हाला एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरत असेल तर अशावेळी तुम्ही त्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या उपचाराची वाटचाल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक प्रायमरी केअर त्या फिजिशियनकडून भेटेल आणि एक प्रॉपर मॅनेजमेंट त्या आजाराची तुम्हाला होईल. सो आय होप तुम्हाला माहिती उपयोगाची वाटली असेल मंडळी. जर का माहिती उपयोगाची वाटली असेल तर तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, तुमच्या वेल विशर्सोबत अवश्य शेअर करा. सो थँक्यू फॉर स्टेइंग ट्यून. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव इच अदर. बाय बाय.